80 वर्षाची असून म्हातारी सांगती या वय सोळा, खोट काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा, लय विपरीत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
पिकतोय हिकडन साकार तिकड पळा हाली हात भट्टीला जागा देवाच्या देवळात मिळाली, अरे बंधू झालाय बिरस्पती अन साधू झालाय खुळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लय परीत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
तरणी मवाली पिळतोय मिशीला, खून करून सुटाया सैतान लावतोय वशीला, अरे कावळा बोलतोय कुहू कुहू अन बॉम्ब मारतीय कोकिळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लय प्रीत झाले
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
आईची लेकर झोपडीत राहत्यात उपाशी,
खरंय बाबा
हेर पोटाला ढकलत ऐदी जेवतोय तुपाशी, अरे मास्तर गिरवी श्री गणेशा पोर शिकवती शाळा, अन खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लय प्रीत झाले
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
मर्द गडी असून बी बाईची लुगडी धुतोया, मासा कोळ्या लगतोय पोराला बाबा भितूया, अरे बाईल पुगली बोबळ्यावानी नवरा झाला काटकुळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लय परीत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।
हत्याचं नव्हतं खऱ्याचं कट ठराव, किती किती जणांनी बापाचं रांजण भराव, अरे डोळं मिटून आबाळी बसलाय असा कसा देव बोळा, खोट काय म्हणता राव
आंधळा मारतोय डोळा,
लय प्रीत झालं
आंधळा मारतोय डोळा,
आता सांगू कोणाला
आंधळा मारतोय डोळा।